नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरोदिता। महान हॉकी खेळगडो मेजर ध्यानचंद हांच्या जन्मदिसाच्या उगडासाक आज पुराय देशात राष्ट्रीय खेळा दीस मनयतात। खेळाक आधार दिवपाक आणि तरणाट्यांच्या खेळ आणि प्रतिभेक उर्बा दिवपाक सरकार बांधील असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी राष्ट्रीय खेळा दिसा निमतान परबी दितना सांगले। केंद्रीय पर्यावरण राना आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हांनी आज नवी दिल्लीत असोचेम पर्यावरण आणि कार्बन परिषदेचे उक्तावण केले। वर्ष 2070 मेरेन शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करपाची यंत्रणा तयार करप हो या परिषदेचो विषय असा। हवामान आणि पर्यावरण बदल आता संसारिक विषय झाला, पण त्याच्या परिणामासावून देशाची राखण करपाखातीर सरकार जायती पावला उकलता असे सिंग हांनी या परिषदेत उलयताना सांगले। संसारिक पावण्यार हवामान आणि पर्यावरणाचेर परिणाम जावपी समस्यांचेर उपाय सोदप ही काळाची गरज असा असे ताणी सांगले। तसेच देशातले पर्यावरणीय प्रश्न सोडवपा खातीर उद्योगधंद्यांक आणि भागधारकांक गरजेचो सगळो आधार दिवपाक सरकार बांधील असा असे ताणी सांगले। भारत हे स्टार्टअप उद्योगांचे केंद्र असा असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हांनी सांगला। नवी दिल्लीत झाल्या डिजिटल इंडिया शिखर परिषदेत ते उलयताले। फाटल्या 10 वर्षात देशात दर 40 मिनिटांक एक स्टार्टअप उद्योग सुरू झाला। वट्ट 1,40,000 स्टार्टअपातल्या 45% स्टार्टअपात बायला संचालक असात असे ताणी सांगले। कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पाखातीर अर्थसंकल्पात 10,000 कोटी रुपयांची तरतूद केल्या अशी माहिती ताणी या वेळार दिली। भारतातल्या भौशिक क्षेत्रातल्या कंपनीक आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजात थेट नोंदणी करपाक मेळची म्हणून अर्थ मंत्रालयान सिक्युरिटीज कंत्राट नियंत्रण नेम 1956 दुरुस्ती केल्या। अर्थ मंत्रालयान काल हे संबंधी अधिसूचवणी जारी केली। हे सुधारणेक लागून भारतीय स्टार्टअप आणि उदयाक येवपी नवे कंपनीक जागतिक भांडवल मेळवपाक मदत जातली, तसेच भारतीय कंपनीक संसारिक बाजारात चढ संद मेळटली। भारतीय वेचणूक आयोगान जम्मू काश्मीरात जावपी विधानसभा वेचणुकेच्या दुसऱ्या पावण्याखातीरची अधिसूचवणी आज जारी केली। आयच्यान उमेदवारी अर्ज दाखल करपाक सुरुवात झाली। उमेदवारी अर्ज दाखल करपाची निमाणी तारीख 5 सप्टेंबर आसा। 6 सप्टेंबराक अर्जांची छाननी जातली आणि उमेदवारी अर्ज फाटी घेवपाची निमाणी तारीख 9 सप्टेंबर आसा। 25 सप्टेंबराक मतदान जातले। या पावण्यात जम्मू काश्मीरातल्या गंदरबाल, श्रीनगर, बडगाम, राजौरी, पूंछ आणि रेशी या 6 जिल्ह्यातल्या 26 सुवातीचेर मतदान जातले। मजगती जम्मू काश्मीर विधानसभा वेचणुकीच्या पहिल्या पावण्याखातीर काल 24 सुवातींनी उमेदवारी अर्जांची छाननी झाली। केंद्र सरकारान केंद्रीय लोकसेवा आयोगाक उमेदवारांची ओळख तपासपाखातीर आधार आधारित प्रमाणीकरण करपाक मान्यताय दिल्या। हे प्रमाणीकरण परीक्षेखातीर नोंदणी करतना तशेच परीक्षेच्या वेगवेगळ्या पावण्यार आयोगान करू येता। मजगती केंद्रीय लोकसेवा आयोगान 1 सप्टेंबर दिसा CDS आणि NDA परीक्षा जातली असे जाहीर केला। राष्ट्रीय तपास एजन्सीन आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमात पाकिस्तानच्या हेरगिरी प्रकरणात देशातल्या वेगवेगळ्या सुवातींनी धाडी घातल्यात। गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणात 16 सुवातींनी ही कारवाय झाली। हे कारवायत 22 मोबाईल फोन आणि जायती गोपनीय कागदपत्रां मेळ्यात असे NIN म्हणा। फाटल्या वर्षा NIN भारतीय नौदळा संबंधित महत्वाची आणि गुप्त माहिती चोरून भारताआड कट करपाचे आरोपाखाला 2 जणांचेर आरोपपत्र दाखल केल्ले। जम्मू काश्मीराच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेचेर घुसखोरी विरोधी कारवायाखाला जाल्ल्या चकमकीत 3 आतंकवाद्यांक मरण आयले। भारतीय सैन्याच्या म्हणण्याप्रमाण एक चकमक माचील वाठारात आणि दुसरी तंगधार वाठारात झाली। मजगती उत्तरी सेना कमांडर लेफ्टनंट जनरल MV सुचिंद्र कुमार हांनी आज जम्मू काश्मीरात राजौरी जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेचेर सैनिकांची भेट घेतली। जम्मू काश्मीरात 18 सप्टेंबर सावून सुरू जावपी विधानसभा वेचणुकीची पहिली सुरक्षा उपायांचो नियाळ घेवपाखातीर सेना कमांडर सिम वाठारात भेट दिता असे आमच्या खबराकारान कळयला। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 7 दिसात कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात चढ पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। मजगती मध्य आणि दक्षिण गुजरातात पावसाचा जोर उणो झाला, पण सौराष्ट्र आणि कच्छ वाठारात वडा प्रमाणात पाऊस चालू असा। इतले मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हांच्याकडे हुवार परिस्थितीविषयी दूरध्वनीचेर चौकशी केली। हुवार पीडित जिल्ह्यांनी आधार आणि बचाव कार्य नेटान सुरू असा असे ताणी सांगले। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।